Carla. हेलो सर, नमस्कार सर, मैं परांजपे के पास बोल रहा हूँ। हाँ सर, हम तो इवेंट आए ऑप्शन अनलिमिटेड सर, तुम इंटरेस्टेड आज का फ्लैट कहने हैं मुझे पुणे में कुछ। सर प्रभात रोड ला आमचं इव्हेंट चालू आहे, उद्या त्याचे लास्ट दिवस आहे, 9 वाजेपर्यंत आहे इव्हेंट संध्याकाळी। नाही सर, ऑफिस आहे तिथे सर। ओके ओके सर, थँक्यू फॉर गिव्हिंग मी टाइम।